चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यानं स्वखर्चानं मजुरांना पाठवलं घरी। केसर साखर कारखाना बंद झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनानं लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कारखान्यात काम करणाऱ्या 130 मजुरांना त्यांच्या घरी स्वखर्चावर पाठवलं। रस्त्यात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना जेवणाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या आहेत। गेल्या आठवड्यात केसर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला होता। लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केसर कारखाना व्यवस्थापनानं 150 कंत्राटी कामगारांना पदरचे पैसे खर्च करून 5 बसमधून गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, गोपालगंज, छपरा आणि सिवान इथं पाठवलं। कारखान्याचे अध्यक्ष शरद मिश्रा यांनी सांगितलं की मजुरांना जेवणाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या।